बेफिक्रे मूवी से नशे सी चढ़ गई सुपरहिट गाना आपने सुना है और मैं आकांक्षा यहाँ पर फिर एक बार हाजिर हो चुकी हूँ आपसे बातें करने के लिए ओनली ऑन सुपरहिट्स 93.5 रेड एफएम। हाँ तो भाई आज है वर्ल्ड बुक डे आणि जसं की मी म्हणाले आजकाल वाचन कमी झालंय त्यामुळे बॉलिवूडने जे रायटर्स आहेत त्यांच्या ज्या बुक्स आहेत त्या स्टोरीज वरून मूवी बनवायला सुरू केलेला आहे जेणेकरून लोकांना ऍटलीस्ट ती बुक आणि त्यामध्ये स्टोरी काय आहे हे कळेल। आणि सध्या फक्त एकच नाव जास्त लोकांना माहिती आहे ज्या रायटरच्या बुक्सवर मूवी बनलेली आहे आणि ते दुसरे तिसरे कोणीच नाही आपले फेमस रायटर चेतन भगत आहेत। आणि ऍक्च्युली लोकांना चेतन भगत जे आहेत ते तेव्हा जास्त कनेक्ट झाले माझ्या मते जेव्हा टू स्टेट मूवी आली आणि यु नो म्हणजे या मूवीवरून एक गोष्ट मला लक्षात आली की काही रिअल स्टोरीज माणसाला वाचन करायलाही मोटिवेट करतात। वेल और भी ऐसी बुक्स है जिनपे मूवीज बनी है उनके बारे में बताऊंगी आपको लेकिन आफ्टर सम सुपर हिट ट्रैक्स 93.5 रेड एफएम बजाते रहो।